ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्यांना मिरवत मिरवत येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या म्हणजे मराठी माणसाच्या भावजीवनाच्या भाग्यरेषाच म्हटल्या पाहिजेत. इतर वेळी खडबडीत वाटणारा मराठी माणूस पालख्या दिसल्या रे दिसल्या की गहीवरून जातो. पालख्यांचं स्वागत करण्यासाठी गावागावात माणसांची नुसती अहमहिका लागते. प्रत्येकाला दरवर्षी पंढरीची वारी करणं शक्य नसतं, पण पालख्यांसमोर नतमस्तक होऊनच प्रत्येकजण मनोमन पंढरीची वारी करीतच असतो.
नाचे मन माझे नाचे, पालखीच्या संगे आज मन माझे नाचे, नाचे मन माझे नाचे. घोष पताकांची दाटी, टाळ मृदुंगांचा घोष पताकांची दाटी, विठ्ठलाची वेडी जाती आज त्याच्या भेटी, विठ्ठलाची वेडी जाती आज त्याच्या भेटी. आभाळाच्या भाळी कुणी पहा बुक्का फासे, आभाळाच्या भाळी कुणी पहा बुक्का फासे, पालखीच्या संगे आज मन माझे नाचे, नाचे मन माझे नाचे, पालखीच्या संगे आज मन माझे नाचे, नाचे मन माझे नाचे. नाचे मन माझे नाचे पालखीच्या संगे आज मन माझे नाचे नाचे मन माझे नाचे ओढी आणि अभंगांनी भुई सारी भिजे ओढी आणि अभंगांनी भुई सारी भिजे पालखीच्या संगे आज मन माझे नाचे नाचे मन माझे नाचे पालखीच्या संगे आज मन माझे नाचे नाचे मन माझे